अथ दशमोऽध्याय श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री कुलदेवताय नमः श्री गुरुभ्यो नमः। भेटी लागी जीवा लागलीसे आस पाहे रात्रन दिवस वाट तुझी पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन तैसे माझे मन वाट पाहे। दिवाळीच्या मुळा लेखी असावली पाहत असे वाटुली पंढरीची भूकेली या बाळ अतिशोक करी वाट पाहे परी माऊलीची। तुका म्हणे मज लागलीसे भूक धावून श्रीमुख दावी देवा। संत श्रेष्ठ तुकारामांनी कथेली जी अभंगवाणी कैसा भक्त अंतःकरणी तळमळ तो दर्शन घ्याया। आहे वरील अभंगात ओढ भक्ताचे अंतरात म्हणून करीतो आकांत भेटीसाठी भेट घ्यावी म्हणून जीवलोचनी आणून वाट पाहे जीवनी चकोरा परी। जैसी ओढ लागे नामदेवांना की नयनी पावा पंढरीचा राणा श्री गिरधराचे दर्शनाविना मीरा जैसी होत। ओढ जीवाला लागली जाऊन या आरवली भेटावे माऊली वेतोबाशी। ओढ जीवाला लागली जाऊन या आरवली भेटावे भूमिया पूर्वजासी। ओढ जीवाला लागली जाऊन या आरवली भेटावे माऊली साते ऋषी। बोलावी सिद्धेश्वर येई रे मद समोर तुझ बघाया अधीर त्रिनेत्र झाले माझे। ऐसी तळमळ लागता भाऊंची वाढे अधीरता नयनी बघावी आता जन्मभूमीची दैवते। बेत करुनी निश्चित भाऊ मजला सांगत यावे आम्हा संगत आरवलीला दोघांनी। महाराष्ट्राचे दक्षिण भागांत विशाल समुद्रा लगत वसे कोकण पट्टीत गाव आरवली। गाव आहे सुंदर निसर्गरम्य खरोखर श्री वेतोबा राज राजेश्वर वसत असे तेथे। भाऊंचे जन्मस्थान पहावे नयन भरून ओढ अंतरांत जाण माझ्या हे तीव्र होती। म्हणून मिळता अनुमती मी दर्शविली संमती जाण्या आरवली प्रती आनंदाने ते धवा। कोल्हापुरांत जाऊनी मार्गे सावंतवाडी वरुनी फोंडा घाट ओलांडुनी गेलो शिरोड्यात। शिरोड्याचे शेजारी वसे आरवली खरी आणि भाऊंचे घरी जात असू आम्ही। मंडळी सहित अगोदर भाऊ जाती पूर्वोत्तर म्हणून येती समर स्वागत आमचे कराया। पाहुनिया त्यांचे घर आनंद वाटे खरोखर केळी नारळी सभोवार विहीर प्रांगण मोठे। होत्या कामधेनु तीन वाटे गोकुळीची प्रतिमासान खेड्याचे वाटे आकर्षण वेगळीच काही कळेना। दुसरे दिनी प्रातःकाळी करून या सर्व आंघोळी आम्ही निघालो राऊळी भाऊ संगे झडकरी। उभे राहिलो रस्त्यावरी तेथून दिसे मूर्ती समोरी इतकी उंच आहे खरी काळी मूर्ती देवाची। करून या नमस्कार सहज फेकिली नजर निसर्गरम्य खरोखर अतिसुंदर दिसला। झाडे उंच उंच नारळाची बाग पसरली सुंदर केळीची काजू आणि फणसाची लागवड होती केली। गोडी जयाची अमृतापरी ते हापूसनी पायरी कोकणची वाढवी थोरवी दुनी येत साऱ्या। निसर्गरम्य सान्निध्यांत विशाल ऐशा परिसरांत सुंदरशा शिल्पाकृतीत भव्य मंदिर हे वसले। भव्य होते प्रवेशद्वार वरी बैसती वाजंत्रिकार सांज सकाळी सुंदर सूर लाविती सनईचे। प्रवेश करुनिया आत चढोनिया सभा मंडपांत प्रवेश केला मंदिरांत उभे राहिलो मूर्ती पुढे। श्री वेतोबा उभे गाभाऱ्यात 9 फूट होते उंचीत वाटे की भव्य दैवत उभे आहे समोरी। दिसे उंच भव्य मूर्ती काळी कुळकुळीत दिव्यकांती भव्य मोठे नयन दिसती शुभ्र पांढऱ्या मिश्रित किरीट शोभे शिरावरती मकर कुंडले सुंदर दिसती। अमृत पात्र डाव्या हाती उजव्यांत धरिला खडग शुभ्र तलम धोतरांत उघडे होते शरीरात पर्णे शरीरी होती दिसत प्रसाद घ्याया लाविली। ऐसी पाहून या मूर्ती प्रसन्नता वाटे चित्ती उत्स्फूर्त सुचे आरती वेतोबाची तेधवा। संपता संपता आरती पत्नीची खिळली दृष्टी वेतोबाचे मूर्ती वरते क्षणैक येई भानावर। म्हणे तेथे न मज दिसती श्री वेतोबाची उंच मूर्ती परिभाऊ समोर दिसती श्री वेतोबा सारिखे प्रत्यक्ष। ऐसे घडता दर्शन आम्ही गेलो आनंदून भाऊ मात्र हसून म्हणती चला पुढे जाऊ। वेतोबाचे वाम बाजूस दोन मूर्ती होत्या खास, एक भूमिया दुजा पूर्वस, दाखविते झाले ते साडे तीन घटकांत, देवपणा ते सिद्ध करीत ऐसे हे योगी मूर्तिमंत, नाथपंथी बसलेले बघावे या खिडकीत, चपलांचे मोठे जोड दिसत, नित्य वेतोबाचे पायांत घालण्यास अर्पियेले, पूर्वी ऐशी होती महती की प्रतिदिनी चपला बनवितीन, वेतोबा दुनियेत फिरती झिजू न जाती त्वरित, परी आता कलियुगांत लोप पावले से सत्व म्हणून चपला दिसत, जमलेला येते पाहून या भव्य परिसर, मनावाटे आल्हाद खरोखर, तेथून यानंतर सिद्धेश्वरासी पाहतलो, सिद्धेश्वराचे गीता दर्शन भाऊंचे हृदय येई भरून, मद सांगती की बालपण येथेच गेले सगळे, आम्ही असू येथे खेळत, कधी साधू संतही भेटत, आंबे तोडून या खात, झाडावरीच येथे मंदिर झाले जीर्ण, सभा मंडपही गेला तुटून, वाटे करावे कोणी पूर्ण, जीर्णोद्धार मंदिराचा, ऐशा एक एक आठवणी सांगत असत्या रस्त्यामधूनही, सातेरीच्या दर्शना मंदिरा पोहोचलो, जरी छोटासा आहे परिसर, परी मंदिर आहे सुंदर, शिल्प वाटे ऐटदार नक्षीदार नेटके, घेऊनी सातेरीचे दर्शन, खणा नारणाने ओटी भरून घेतला आशीर्वाद मागून, सर्वांनी तिजपाशी सातेरीचा होता पुजारी, त्याचे अंगातरे संचरी, मायेचा पूर्वस खरोघरी, आला से धावून हर्ष पावला मनोमनी, भाऊंना घेई आवळोनी, म्हणे भेटला किती वर्षांनी, हर्ष जाला भूत माझा घेऊन आहात, बोले भाऊंचे करी देत की धरावे दृढ याची सोबत, कल्याण होईल तुमचे ऐशे लाभता आशीर्वाद, आम्ही आलो घराप्रत, भाऊंचे थोरल्या बंधू सहित गप्पा गोष्टी कराव्या, काकांना मी होतो सांगत की भाऊ मजला गुरुप्रत, अनुभव होतो कथित वेगवेगळे त्यांना, ऐकोनिया माझे संभाषण, काका जाती गही वरून, मज मिठी मारती कडकडून, रडू लागले ते धवान, अरे तू मज काय सांगशी, माझे वय झाले 80, तरी मी न ओळखिले भाऊंशी, जीवन गेले वाया, तरी मजवरी कृपा करून भाऊंशी करावी विनंती जाण, मज पामरा करी रे पावन, कृपा आशीर्वाद द्यावा, आमुचे ऐकोनी संभाषण, भाऊ काकांना सांगून, काकी येती घेऊन माडीवरी त्यांना, भाऊंनी धरली समाधी जाण, वेतोबा प्रत्यक्ष देई दर्शन, काकांचे शिरी कर ठेवून सार्थक केले जन्माचे, प्रत्यक्ष घडता दर्शन, काका जाती अति हर्षून, अश्रूंनी भरूनी लोचन, पाय धरती भाऊंचे, मी जन्माने केवळ बलराम, तू प्रत्यक्ष जन्मला पुरुषोत्तम, संसार एकत्र राहून या भ्रम निरसन न झाले, काका असता हृदय विकारी, हर्षन झाला सहन शिरी, आनंदाच्या प्रखर लहरी साहून शक्ती मनी, आणि काका पडले आजारी, परिपहाटेच्या प्रहरी यमदूत येती समोरी, भाऊंची ये स्वप्नांत, पेकाटात मारिती लाथ यमदूत जाती परत, म्हणे आता असावे निर्धास्त, काकांशी भय नाही, तेच दिनी आम्हाला गुरुनाथ शेठ भेटला, भरता राम भेटला, ऐसे आलिंगन दिले रामाशी भेटे हनुमान, की कृष्णाशी सुदामा जाण, रामदासाशी भेटे कल्याण, ऐसे पाहिले नयनी त्यांचे अपार होते प्रेम, भाऊ करिता विश्राम अंगाचा चाटती घाम, पाय चेपती रात्रंदिन आम्हाला नेऊन या सदनी, बहुत पाजिती नारळ पाणी झालासे कृतार्थ जीवनी, पदस्पर्शाने भाऊंच्या दुसरे दिनी आम्ही निघालो, बापू केणींचे दर्शना आलो, सभा मंडपात बैसलो केणी चरित्र वाचाव्या, वाचता वाचता केणी चरित विचार येती मनांत, की पूर्वोत्तर जन्मांत भाऊ होते की बापू, मग पूर्वोत्तर जन्मांतरी समाधी असता पाहिली काय प्रतिक्रिया जाहली, असेल त्यांच्या मनाची, मी भाऊंचे कडे पाहिले ते ध्यानस्थ होते बैसले, पुढे चरित्र सर्व वाचिले नमस्कारोनी सर्वांनी, छोट्या कौलारू घरांत समाधी होती खोलीत, औदुंबराचे वृक्षा लगत छोटीशीच बांधली, तेथोनी गेलो शिरोड्यात एक एक आठवणी होते सांगत, कैसी नाटकेनी तमाशे बघत बालपणी आम्ही येथे, हळूहळू चालत बोलत आलो वेतोबाचे मंदिराप्रत, केळ्याचे घड वाहिले बहुत शर्करा ठेवणी समोरी, भाऊ स्वतः सांगणे करीती कृपा असू दे बालकांवरती, करी रे त्यांची इच्छा पूर्ती हेची मागणे पायाची, ऐसे राहून दिवस तीन गोड निरोप सर्वांचा घेऊन निघालो आरवली सोडून कोल्हापुरांत पातळो भाऊ राहते कोल्हापुरांत एक दिवस विश्रांती घेत आम्ही गेलो मंदिरात जगदंबेच्या दर्शना कोल्हापूरची अंबा जननी डोळे भरून पाहता नयनी संतोष वाटला बहुत मनी दर्शन घडता आईचे द्वितीय दिनी निघून नरसोबाचे वाडीस जाऊन घेतले श्री दत्ताचे दर्शन संतोष झाला मनी आम्ही निघालो अगोदर भाऊ निघती तदनंतर परियात्रा केली बरोबर सफल झाली निसंशय एकदा ज्योतीचे कारखान्यात संप चालला दिन बहुत माझे बंधू असता ज्योतीत सचिंत झाले संपाने मालक कामकारात असता वाद उभय पक्षी करीती संवाद परी न जमता सुसंवाद तटस्थ राहती उभय पक्ष ऐसे सचिंत असता मनी रमेश जाती भाऊंचे सदनी चिंता सांगती गुरुचरणी काय करावे म्हणून अधिकारी जाता कामावर कामगार देती बहुत मार आणि राहता गैरहजर दूषण देती मालक अडकीत त्यांत जैसी सुपारी तैसी होय परिस्थिती खरी ऐसे असता कामावरी जावे तरी कैसे ऐसे चालता संवाद भाषण भाऊ म्हणती देई रे चोळून तेल माझे डोक्यावरून आज तू स्वहस्ते तेल देता डोक्यास चोळून भाऊ जाती अति संतोषून तोच दादासाहेब येऊन बातमी देती आनंदाची ज्योतीचा संप असे मिटला उद्या हजर व्हावे कामाला आनंद झाला रमेशला नतमस्तक होई जणी परी रमेश सांगू लागला की मी चंपी करता डोक्याला चटके बसती हाताला विजेचे प्रवाहापरी भाऊ म्हणते रमेशला तू तेल चोळीले डोक्याला परी ते पावले वेतोबाला शीर होते ते त्याचे तेव्हा मी नव्हतो माझ्यांत श्री वेतोबा होता शरीरांत संतोष पावला चित्तात प्रसादाने सिद्ध केले ऐसी चिंता करिता दूर रमेश करीतो नमस्कार केले बहुत उपकार बालकावरी आपुल्या परी समस्त भक्तांवर करीत अनंत उपकार भाऊ देती मंत्राक्षर गुरु पौर्णिमेच्या दिनी समस्त भक्तांनी मिळून आरती केली गुरूंचे चरणी पूजा विधी करूनिया पूजा स्वीकारून समस्त भाऊ बैसती ध्यानस्त प्रत्येकावरी नजर रोखित आशीर्वाद देती उपस्थितांना आणि सर्वांनाही सांगती की तुम्ही बोला मज सांगती गुरु ओमचा उच्चार करीती सकलही करीती तैसे त्रिवार ऐसे उच्चारून म्हणे तुम्हा दिले मंत्रधन नित्य मंत्राते जपोन सुखी असावे सर्वांनी गुरु ओमचे मंत्रात मी नित्य असे वसत माझी शक्ती असे शब्दांत म्हणून जपावा सदैव मंत्रात आहे चित शक्ती परी पाहिजे शुद्ध भक्ती तरीच होईल कामना पूर्ती प्रीतीने मंत्र जपावा मंत्र आहे कृपाधन ते वाढवावे सव्याज करून परोपकारा करिता जाण वापरावे तुम्ही सर्वांनी मंत्र प्रत्यक्ष गुरुमूर्ती मंत्रात आहे गुरुशक्ती मंत्र देईल स्फूर्ती अध्यात्म प्रगतीची संसाराची कामना पूर्ती करोनी साधार अध्यात्म प्रगती येईल दिव्यत्वाची प्रचिती गुरु सान्निध्य मिळेल जपता रात्रन दिन जाण श्वासोश्वासांत उच्चारून गुरु राहील तुला बिलगून वेगळा न राहू शके गुरुची प्रतिमा समोर ठेवून जपासह करावे ध्यान स्वयंप्रकाश येईल दिसोन गुरु बैसता हृदय घडता गुरुचे दर्शन जप सिद्ध झाला ऐसे जाण गुरु बोलते अंतरात्म्यांतून तुझ सवे ते धवा जो साधेल गुरु भक्ताचा दुवा तोच खरा मंत्र जाणावा विश्वास ठेवून जपावा श्री गुरुवरी सदैव म्हणून या श्रोते जन मी तुम्हास कथिले जाण गुरुंची आज्ञा म्हणून मंत्र जपावा गुरु ओम जे गुरु ओम जपती त्यांचे पुढे प्रगटेल मूर्ती तस्मित हास्य करीती प्रसन्नतेने कृपामूर्ती केवळ गुरु कृपे वाचून काही नसे श्रेष्ठ अन्य हीच गुरु किल्ली जाणून कल्याण साधावे सर्वांनी इति श्री भाऊ चरित्रामृत कथनम नाम दशमोध्याय श्रीदेवे तोबार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु गुरु ओम गुरु ओम।